नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सविता बर्वे तुमका राष्ट्रीय खबरो दिता। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी मणिपुरातल्या लोकांनी आपली सपना पुराय करपाक आनी तरणाट्यांच्या प्रगती आनी कल्याणा खातीर शांततायेचो मार्ग आपणावपाचो उलो मारलो।
मणिपुर की ये धरती आशा और उम्मीद की भूमि है, लेकिन दुर्भाग्य से हिंसा ने इस शानदार इलाके को अपनी चपेट में ले लिया था। मैं सभी संगठनों से अपील करूंगा कि शांति के रास्ते पर आगे बढ़कर अपने सपनों को पूरा करें।
हे वेळार प्रधानमंत्र्यांनी चुराचंदापूर जिल्ह्यातल्या शांतताय मैदानाचेर 7,300 कोटी रुपया परस चड मोलाच्या 14 उदरगत प्रकल्पांचो बुनियाद घालो।
बढती हुई कनेक्टिविटी मणिपुर के आप सभी लोगों की सुविधाएं बढ़ा रही है, यहां के नौजवानों के लिए रोजगार के नए मौके बना रही है।
केंद्र सरकार मणिपूर सरकाराक राज्यातल्या उदरगत आणि शांतताये खातीर पुराय आदार दितले असे आश्वासन तांणी ह्या वेळार दिले। ताच्या पयली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आभासी पांवड्यार मिझोरामातल्या आयझोलात 9,000 कोटी रुपया परस चड मोलाच्या जायत्या उदरगत प्रकल्पांचो बुनियादी फातर घालून कांय प्रकल्पांचे उक्तावण केले। हे प्रकल्प रेल्वे, रस्ते, उर्जा, खेळा सयत कितल्याशा क्षेत्राक मदत करतले। भारत ही संसारातली सगळ्यात नेटान वाढपी मुखेल अर्थव्यवस्था असून ईशान्य राज्यात देशाच्या उदरगतीचे इंजिन जावपाक लागल्यात असे ताणी स्पष्ट केले। नव्या बैराबी सैरांग रेल्वे प्रकल्पाचे उक्तावण करताना प्रधानमंत्र्यांनी सांगले,
दिस इज नॉट जस्ट अ रेल्वे कनेक्शन बट इट इज अ लाइफ लाइन ऑफ ट्रान्सफॉर्मेशन। इट विल रिव्होल्युशनाइज द लाइव्स अँड लाइव्हहुड्स ऑफ द पीपल ऑफ मिझोराम। Farmers and businesses of Mizoram can reach more markets across the nation.
तसेच सैरांग दिल्ली राजधानी एक्सप्रेस, सैरांग गुवाहाटी एक्सप्रेस आणि सैरांग कोलकाता एक्सप्रेस अशा 3 नव्या एक्सप्रेस गाड्यांक ताणी ह्या वेळार 5वो बावटो दाखयलो। अमृत सरोवर अभियानाखाला 68,000 परस चड तळी बांधल्यात अशी माहिती सरकारान दिल्या। एप्रिल 2022 वर्षा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि दरेका जिल्ह्यात 75 अमृत सरोवर बांधपाचे वा पुनर्जीवित करपाचे ध्येय दवरून ही मोहीम चालीक लायिल्ली। ग्रामीण उदरगत मंत्रालयान नवी दिल्लीत अमृत सरोवराचेर राष्ट्रीय कार्यशाळा घडून हाडिल्ली। भारत हरित हायड्रोजन नवनिर्माणाचे जागतिक केंद्र जावपाक सज्ज आसा असो विश्वास केंद्रीय अक्षय उर्जा राज्यमंत्री श्रीपाद नायक हाणी उक्तायला। नवी दिल्लीत झाल्या 2 दिवसाच्या पहिल्या हरित हायड्रोजन संशोधन आणि विकास परिषदेच्या समारोप सुवाळ्यात ते उलयताले। हरित हायड्रोजनाचे महत्व अधोरेखित करतना भारतान 2070 मेरेन निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जन साध्य करपाच्या प्रवासाक सुरवात केल्या असे ताणी सांगले। आपल्या राष्ट्रीय हरित हायड्रोजन मोहिमेतल्यान भारत हायड्रोजन तंत्रज्ञानाच्या नवनिर्माण, उत्पादन आणि उपाययोजना खातीर जागतिक केंद्र म्हणून उदेतलो। विकसित भारत युवा संवाद फुडारी हे तरणाट्यांच्या फुडारपणाखाला लोकशाहीची खरी देख आसा असे युवा व्यवहार आणि खेळा मंत्री मनसुख मांडविया हांणी सांगले। नवी दिल्लीत झाल्या विकसित भारत युवा संवाद 2026 वेळार उलयताना ताणी सांगले,
देश के हर युवाओं को मैं आग्रह करता हूं कि आप माय गव प्लेटफॉर्म पर आइए, क्विज कॉम्पिटिशन में पार्टिसिपेशन करिए और आपका विचार विकसित भारत के लिए प्रधानमंत्री जी के सामने रखने का अवसर प्राप्त करे। इस उद्देश्य के लिए विकसित भारत यंग लीडर डायलॉग का आयोजन करा है।
भारताक वर्ष 2027 जावपी 5व्या कोस्ट गार्ड ग्लोबल समिटाची यजमानकी करपाची संद मेळ्या, जी भारताच्या वाढत्या दर्यावेल्या पुढारपणा खातीर महत्वाचे पावल आसा अशी माहिती भारतीय तटरक्षक दळान दिली। 2027 वर्षा भारतातल्या चेन्नईत ही परिषद जातली। हातूत फ्लीट रिव्ह्यू आणि ग्लोबल कोस्ट गार्ड परिसंवाद आसतलो। मजगती रोमात झाल्या 4थ्या शिखर सभेत भारतासहित 115 देशांनी आणि वेगवेगळ्या संघटनांनी वाटो घेतिल्लो। भारतीय हवामान खात्यान फाल्या मेरेन बिहार, बंगाल, तेलंगणा, उत्तराखंड आणि ईशान्य राज्यातल्या काही सुवातींनी वादळी वाऱ्यासहित पाऊस पडपाचो अदमास उक्तायला। तसेच आज कर्नाटक, कोंकण, गोय, मध्य महाराष्ट्र, ओडिशा आणि विदर्भात चढ पाऊस पडपाची शिटकावणी खात्यान दिल्या। चीनात चालू आशिल्ल्या ISSF संसारिक वस्तादपण सर्तीत भारताच्या ईशा सिंग हिणे 10 मीटर एअर पिस्तूल गटात भांगरा पदक जिंकला आणि दादल्यांच्या दोट्टी गटात भारताच्या सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी ह्या जोडीयेन हाँगकाँग ओपन बॅडमिंटन सर्तीच्या फायनलीत पाऊल घाला। इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले फाल्यां सकाळीं 8:40 मिनटांचेर. नमस्कार.